आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 7 ऑगस्ट। निर्मितीचा उद्देश। देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली। उत्पत्ती 1:27। देवाने मनुष्यांना यासाठी आपल्या प्रतिरूपाचे निर्माण केले की हे संपूर्ण जग देवाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या परिवर्तकांनी भरून जावे, म्हणजे देवाच्या प्रतिरूपांनी भरून जावे, देवाच्या 7 अब्ज प्रतिरूपांनी भरून जावे। हेतू हा की कोणीही निर्मितीचा उद्देश पूर्ण करण्यास चुकू नये। कोणीही मनुष्य मानव अस्तित्वाचा उद्देश समजण्यास पू शकत नाही, म्हणजे देव त्याला ओळखणे, त्याचवर प्रीती करणे व तो कसा आहे हे त्याच्या प्रतिरूपावरून दाखवून देणे। यशया 6:3 मध्ये देवाचे दूत जल्लोष करतात, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे। पृथ्वीच्या कोट्यवध मनुष्यांनी भरलेले आहे, ज्यांना देवाच्या प्रतिमेचा निर्माण करण्यात आले होते, गौरवाने सुशोभित। पण फक्त मानवच नाही तर निसर्गही। आपल्या वास्तव्यासाठी असे चित्त थरारक जग अस्तित्वात का आहे? हे इतके अफाट विश्व कशासाठी? एकदा माझ्या असे वाचण्यात आले की मानवांनी जितके शब्द आजवर बोलले असतील त्यापेक्षा असंख्य तारे व ग्रह या विश्वात आहेत। इतके का आहे हे विश्व? इतके अफाट का आहे? इतके तेजस्वी का आहे? आणि ते एकमेकांपासून इतक्या अकल्पनीय अंतरावर का आहे? बायबल याविषयी निर्विवादपणे स्पष्ट उत्तर देते। आकाश देवाचा महिमा वर्णिते, स्तोत्र 19:1। जर कोणी असा प्रश्न विचारला की पृथ्वी हाच जर एकमेव लोकवस्ती असलेला ग्रह आहे आणि ताऱ्यांमध्ये केवळ मनुष्य हाच एकमेव बुद्धिमान प्राणी आहे, तर एवढे मोठे आणि रिकामे विश्व का? उत्तर आहे, विषयवस्तू आपण स्वतः नाही, देव मुख्य विषयवस्तू आहे। यावर अधिक जोर देऊन भाष्य केले जाऊ शकत नाही। तो सर्वात गौरवी आहे, महापराक्रमी आहे, तो सर्वत्र आहे। सर्व आकाशगंगा एकत्रित करण्यात आल्या तरी त्याचे तेज अद्वितीय आहे। कोणी एका ज्ञानी मनुष्याने असे म्हटले की विश्व हे शेंगदाण्यासारखे आहे जे देव खिशात ठेवून फिरतो। देवाने आपल्याला यासाठी निर्माण केले की आपण त्याला ओळखावे, त्याच्यावर प्रीती करावी व त्याचे वैभव दाखवून द्यावे। मग त्याने आपल्याला तो कसा आहे याविषयीचा संकेत दिला, म्हणजे हे विश्व।